पाठ्यपुस्तक पाठ 8 खाद्य संस्कृती
3 लोकप्रिय खाद्यपदार्थ क ऐकूया व रिकाम्या जागा भरूया. काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं. होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू, तसं गणेश चतुर्थीला मोदक. हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपती बाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर 21 मोदकांचं ताट तरळू लागतं.